विविध भारती पुणे, प्रशांत जाधव सादर करत आहे पुणे वृत्तांत. प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेचा प्रारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या दिल्लीत होणार आहे. यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये या योजनेची घोषणा करण्यात आली होती. या योजनेचा राज्यातील मुख्य कार्यक्रम कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात होईल. यात 300 अधिक प्रयोगशील शेतकरी सहभागी होणार आहेत. पुण्यात बालगंधर्व रंगमंदिर इथं येत्या 19 ऑक्टोबर रोजी पहिल्या आरोग्य साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. साहित्यिक डॉ संजय ओक यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या संमेलनाचं उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, ज्येष्ठ अभिनेते डॉ मोहन आगाशे, प्रसिद्ध गायक संगीतकार डॉ सलील कुलकर्णी, चित्रपट महामंडळाच्या अध्यक्ष मेघराज राजभोसले आदी यावेळी उपस्थित राहणार आहेत. यानिमित्तानं पुणे आरोग्य महोत्सवाचं देखील आयोजन करण्यात आलं आहे. या महोत्सवामध्ये 25,000 ते 40,000 रुग्णांची आरोग्य तपासणी करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. मध्य प्रदेशात खोकल्याच्या औषधानं लहान बालके दगावलेल्या औषधाचे वितरण पुण्यात झालेलं नसल्यानं नागरिकांनी काळजी करण्याचं कारण नसून खोकल्याच्या इतर कंपन्यांच्या औषधाचे नमुने खबरदारी म्हणून घेण्यात येत असल्याची माहिती पुणे विभागाच्या अन्न आणि औषध प्रशासनानं दिली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या FDA नं सर्व जिल्ह्यांना खोकल्याच्या औषधांची तपासणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार पुणे विभागात देखील नमुने घेण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्याचं FDA पुणे विभागाचे सहआयुक्त गिरीश शुक्रे यांनी सांगितलं. पुणे जिल्ह्यातील पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी जमीन मोजणीचं काम गतीनं सुरू असून सद्यस्थितीत 3 गावांची मोजणी पूर्ण झाली आहे. 2 गावांची मोजणी अंतिम टप्प्यात आली आहे. 16 ऑक्टोबरपर्यंत 7 गावांची मोजणी पूर्ण करण्यात येणार आहे. मोजणी पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या मोबदल्यासह इतर मागण्या ऐकून घेतल्या जाणार आहेत. त्यानंतर 20 नोव्हेंबरपासून भूसंपादनाचा प्रत्यक्ष मोबदला शेतकऱ्यांना देण्याचं नियोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे. पुणे महापालिकेकडून येत्या 13 ऑक्टोबरपर्यंत निरुपयोगी वस्तूंच्या संकलनाचं महाअभियान राबवण्यात येणार आहे. सर्व क्षेत्रीय कार्यालयांच्या अंतर्गत प्रत्येक प्रभागात ई कचरा आणि प्लास्टिक कचरा संकलित करण्यात येणार आहे. पहल उपक्रमांतर्गत जनवाणी, कमिन्स इंडिया फाउंडेशन, KPIT टेक्नॉलॉजी आणि आदर पुनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्ह या संस्थाही या मोहिमेत सहभागी होणार आहेत. त्यांच्या माध्यमातून ई कचरा आणि प्लास्टिक कचरा संकलन मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संदीप कदम यांनी दिली आहे. पुणे शहरातील RTO चौक आणि मंगळवार पेठेतील शाहीर अमर शेख चौक या दरम्यान असणाऱ्या अरुंद रेल्वे भुयारी मार्गाचं रुंदीकरण करण्याचा निर्णय पुणे महापालिकेनं घेतला आहे. या ठिकाणाचा अभ्यास करून त्याचा अहवाल सादर करण्यासाठी सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेने कचऱ्याचे व्यवस्थापन आणि पुनर्वापर करून मोशी कचरा डेपो इथं वेस्ट टू एनर्जी प्रकल्प उभारला आहे. या ठिकाणी कचऱ्यापासून 14 मेगावॅट क्षमतेची वीज निर्मिती केली जात आहे. ऑगस्ट 2025 पर्यंत या प्रकल्पाद्वारे 3,41,111 मेट्रिक टन कचऱ्यापासून तयार इंधन वापरून 16,66,36,750 युनिट्स वीज निर्मिती करण्यात आली आहे. यापैकी प्रकल्प संचालनासाठी आवश्यक वीज खर्च वगळता 15,57,40,198 युनिट्स वीज महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या ग्रीडमध्ये पुरवण्यात आली आहे. महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आयुक्तपदाचा अतिरिक्त पदभार स्वीकारला आहे. मावळते आयुक्त शेखर सिंह यांची नियुक्ती नाशिक कुंभमेळा आयुक्त म्हणून नुकती झाली आहे. हर्डीकर यांनी मेट्रोने महापालिकेत प्रवेश करत शहराच्या सार्वजनिक वाहतुकीवरील विश्वास दाखवून दिला. महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेची निवडणूक 2 नोव्हेंबर रोजी पुण्यात होणार आहे. संघटनेचे विद्यमान अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य खो खो संघटनेचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही अध्यक्षपदासाठी अर्ज भरला आहे. 2013 सालापासून सलग 3 वेळा अजित पवार अध्यक्षपदावर आहेत. महासचिव पदासाठी नामदेव शिरगावकर, खजिनदार पदासाठी चंद्रकांत जाधव यांनीही अर्ज दाखल केले आहेत. अर्ज भरण्याची उद्याची अखेरची मुदत असल्याचं संघटनेनं म्हटलं आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संरक्षण आणि सामरिक शास्त्र विभागात नव्या शैक्षणिक अभ्यासक्रमांना आजपासून सुरुवात करण्यात आली आहे. आपत्ती व्यवस्थापन आणि राष्ट्रीय सुरक्षा, सायबर आणि भारताची राष्ट्रीय सुरक्षा, छत्रपती शिवाजी महाराजांची राष्ट्रनिर्मितीची दृष्टी, छत्रपती शिवाजी महाराजांची राष्ट्रनिर्मितीची दृष्टी या विषयावरील अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. पुणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं आज केलेल्या कारवाईत 17 लाख रुपयांचे अंमली पदार्थ तसंच तंबाखूजन्य पदार्थ जप्त केले आहेत. हवामान. पुणे आणि परिसरात आज कमाल 32 तर किमान 19.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आकाश निरभ्र होतं. तर हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.